हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नम इरिण्याय च प्रपथ्याय च नमः, किगंशिलाय च क्षयणाय च नमः, कपर्दिने च पुलस्तये च नमो, गोष्ठ्याय च गृह्याय च नमः, तल्प्याय च गेह्याय च नमः, काट्याय च गह्वरेष्ठाय च नमो, हृदय्याय निवेश्याय च नमः, पादं सव्याय च रजस्याय च नमः, शुष्क्याय च हरित्याय च नमो, लोप्याय च लप्याय च नमः, ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः, पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो, पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः, आखिदते च प्रखिदते च नमो, वः किरिकेभ्यो देवानागम हृदयेभ्यो नमो, विक्षीणकेभ्यो नमो, विचिन्वत्केभ्यो नमः, आनिर्हतेभ्यो नमः, आमीवत्केभ्यः। द्रापे अन्धसस्पते दरिद्रन्नीललोहित एषाम् पुरुषाणामेषाम् पशूनाम् माभेर्मा रोमो एषाम् किञ्चनाममत, याते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाः भेषजी, शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे, इमागम् रुद्राय तवसे कपर्दिने, क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम्, यथा न श्रमसद्विपदे चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्ननातुरम्, रुडानो रुद्रो तनोमयस्कृदि क्षयद्वीराय नमसा विधेमते, यच्छम् च योश्चमनुरायजे पिता तदश्राम तव रुद्रप्रणीतौ, मानो महान्तमुत मानो अर्भकम्, मान उक्षन्तुमुत मान उक्षितम्, मानो वधिः पितरम् मोत मातरम् प्रिया, मानस्तनुवो रुद्ररीरिषः, मानस्तोके तनये मान आयुषि, मानो गोषु मानो अश्वेषुरीरिषः, वीरान् मानो रुद्रभामितो वधिर्हविष्मन्तो नमसा विधेमते, आराते गोघ्न ऊत पूरुषघ्ने क्षयद्वीराय सुम्नमस्मे ते अस्तु, रक्षा च नो अदि च देव बृह्यता च न शर्म यच्छद्विबर्हाः, सुहि श्रुतम् गर्त सदम् युवानम् मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम्, मृडा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्वनिवपन्तु सेनाः, परिणो रुद्रस्य हेतिर्वृणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः, अवस्थिरामगव्यद्भस्धनुष्वमीढ्वस्तोकाय तनयाय मृडया, मीढुष्टम शिवतम शिवो न सुमना भव, परमे वृक्ष आयुधन् निधाय कृत्तिम् वसान आचर पिनाकम् बिभ्रदागहि, विकिरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः, यास्ते सहस्रगम् हेतयोन्यमस्व निवपन्तु ताः, सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः, तासामीशानो भगवः पराचीनामुखाकृधि।
श्रीराम। परम पूजनीय स्वामी जी ने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात नागपूर येथे एक साधना शिबिर घेतलं, त्या साधना शिबिरात अहिंसा या ज्ञानीपुरुषाच्या ज्ञानलक्षणावरती त्यांनी प्रवचन केली, त्या प्रवचनातला काही भाग आज आपण ऐकणार आहोत।
अर्जुनाचा बाण लागला तर वेदना न होता मृत्यू आहे, इतका असून शरद संधान की समजायचा आत मृत्यू होतो, तू काळजी करू नको, सरळ समजलं देखील नसे आपण कधी गेलो। अर्जुनाने कोणाला मानलेलं नव्हतं असं नाही, अर्जुनाने खूप हिंसा केलेल्या होत्या, तो योद्धा होता अर्जुनाला युद्ध प्रसंगी युद्ध नको असं वाटत होतं तर ते आत्मीयतेपोटी वाटत होतं आणि सगळं महाभारत जर पाहिलं तर एकाने दुसऱ्याला सहज मारणं आणि आपला मुलगा मिळला म्हणून दुसऱ्यांनी याचा मुलगा मारण्याची किंवा प्रतिशोधाची प्रतिज्ञा करणं जे आपले आहेत त्याच्या करता रडणं आणि सुगा करता म्हणून परत सत्य म्हणून असं महाभारत झालं. ऐसेनी समये तर्कशे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जेथं लोण मांसा ते खाटी जिथं लोखंडाचा आणि तुमच्या शरीराचा मांसाचाच संबंध आहे अशी परिस्थिती तिथंही अहिंसा एक दैवी गुण म्हणून सांगितला जातो आहे. या आत्मीयते पोटी सगळी युद्ध होतात, स्वार्थापोटी सगळी युद्ध होतात. जी हिंसा होते क्षत्रियतेचे जे संस्कार असतात ते संस्कार हिंसेकरता असतात. ही हिंसा मानाकरता असते, देशाच्या रक्षणाकरता असते, कुळाच्या रक्षणाकरता असते, त्याला कारण असतात. पण प्रत्यक्षात ही युद्ध असतात आणि अस्मिता आणि अहंता या दोन्हीही हिंसेशी नेहमी संबंधित असतात. मग प्रत्यक्ष युद्ध होवत किंवा घराच्या वाटण्यांकरता होणारी भांडणं होवत किंवा ऑफिसमध्ये एखाद्या पदाकरता असणारा झगडा असो ही सगळी हिंसाच असते. हिंसा कशी तीन प्रकारची असते. एक म्हणजे स्वतः हिंसा करणं किंवा हिंसा करून घेणं किंवा हिंसेला अनुमोदन देणं या सगळ्या गोष्टी हिंसेबद्दल सांगतात. आणि अहिंसा देखील अशाच तीन प्रकारची आहे. स्वतः न करणं, करून न घेणं आणि अनुमोदन देखील न देणं. आपल्या जीवनामध्ये व्रत किंवा नियम म्हणून या गोष्टी लावून घेतल्या पाहिजे. पण ही जी अहिंसा आहे ही अहिंसा शांतीनंतर प्राप्त झालेली सहज स्थिती म्हणून तिथं वर्णन करून सांगितलेली आहे. दुसऱ्याला दुःख देण्याच्या वृत्तीचा त्याग करणं, काही काही मंडळींना तापून बोलण्याची किंवा लागेल असं बोलण्याची सवय असते आणि इतकं लागतं त्यांनी बोललेलं की 10-20 वर्ष देखील व्यक्ती विसरत नाही. इतकं वर्णी बोलणं किंवा कधी कधी सहानुभूती देखील फार गांभीर असते, हिंसक असते. मला एकदा सांगितलं की कुठं ऋषिकेशला बदल केदारला असं तिथं ते गेलेले असताना धर्मशाळेत ते गेले. त्या धर्मशाळेचे जे महंत होते त्यांनी त्यांच्याशी मोकळेपणाने गप्पा मारल्या आणि त्याच्याच पलीकडे एक धर्मशाळा होती. त्या धर्मशाळेत ते पूर्वी उतरलेले होते. त्यांनी त्या धर्मशाळेची चौकशी केली तर लँडस्लाइडिंग मध्ये ती सगळी धर्मशाळाच खाली गेलेली होती नदीत. तेव्हा ते महंत असं म्हणाले की फार वाईट झालं की सगळे लोक या साधन सतर्कते मला ही हकीकत जरी सांगितली असं म्हणाले की फार वाईट झालं या बोलण्यामध्ये फार चांगलं नव्हता असाच भाव होता कारण दोन्ही धर्मशाळा एकमेकांशी जणू स्पर्धक होत्या त्यामुळे त्याची सहानुभूती होती फार फार वाईट झालं असं ते म्हणत होते तर इतकंस वाईट झालं असं त्यांना वाटत तर नव्हतं असं त्यांच्या बोलण्यावरून स्वरावरून लक्षात येत होत ही हिंसा आहे दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख वाटून घेणं ते सुख पाहण्याची कला असण हे तसं संतांचंच लक्षण आहे हे स्वामीजींकडे पाहत असेल कोणाला जर दुःख आहे असं लक्षात आलं तर त्यांचा चेहरा देखील बदलायचा ही घटना ऐकताना देखील त्याच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर उमटल्यासारख्या व्हायच्या ते प्रार्थना करत असतील हळहळत असतील असं कसं झालं असा विचार करत असतील पण ते स्पष्ट त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं तसंच कोणाचं खूप चांगलं झालं असं जर समजलं कोणाचा आधार बरा झाला कोणाचा मुलगा खूप चांगल्या मार्गाने पास झाला कोणाच्या मुलाला नोकरी लागली तर त्यांना जो आनंद व्हायचा तो आनंद देखील त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसायचा खरं म्हणजे हिंसेची एक जी वृत्ती असते आणि हिंसेची एक जी वृत्ती असते त्या वृत्तीमध्ये हिंसेच्या वृत्तीमध्ये किंचित आसुरी आनंद भरलेला असतो मी असं ऐकले की रोम मध्ये व्हॅटिकन सिटीमध्ये जगातली येशूची सर्वात सुबक फारच उत्तम अशी मूर्ती मायकेल अँजेलोनी घडवलेली होती आणि ती मूर्ती हे आकर्षण होत अनेक जण जाऊन ती मूर्ती तिथे पाहत असत ही मूर्ती एके दिवशी एकाने तोडली त्याला अटक झाली व्हॅटिकन सिटीमध्ये असणारे जे कायदे ते स्वतंत्र कायदे आहेत त्याप्रमाणे त्याच्यावर खटला चालवला गेला त्याला विचारलं गेलं की तू असं काम म्हणून केलंस तेव्हा तो म्हणाला की मागेल अँजेलो जर उत्तम शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असेल तर त्याचं शिल्प तोटलं म्हणून माझी प्रसिद्धी होती ती काय तिथली बघा आणि आधी त्याचं नाव घेतलं जातं की इतकी उत्तम मूर्ती त्यांनी तोडली अभ्यास अभ्यासाने मिळणारी शांती अभ्यासापेक्षा ज्ञान चांगलं ज्ञानाने मिळणारी शांती ज्ञानापेक्षा ध्यान चांगलं ध्यानाने मिळणारी शांती ध्यानापेक्षा कर्मफळाने कर्मफळाचा त्याग केल्याने कायम मिळणारी शांती ही शांती सर्वश्रेष्ठ शांती आणि ती शांती ज्याला प्राप्त झालेली आहे तो कसा असतो ते अमानित्वम अधमित्वम अहिंसात शांती यांनी वर्णन केलेलं आहे ही जी आपण आता उदाहरणं ऐकतोय ती विपरीत उदाहरणं आहेत सर्व भूतमात्रांवर ते परमात्मा आहेत अशा अनुरोधाने त्याच्या ठिकाणी परमात्मा म्हणून राहिलेला आहे अशा बेतानी अशा दृष्टीने प्रेम करणं त्यांना महत्त्व देणं तुम्ही श्रीधर स्वामी महाराजांचा फोटो जर पाहिला असेल काही मला माहिती नाही की श्रीधर स्वामी महाराज एका गाईच्या गळ्यामध्ये हात घालून आहेत असा फोटो आहे हा सुद्धा फोटो आहे गाईचे डोळे ज्यांनी गायीचे डोळे पाहिलेले आहेत, मी पाहिलेले आहेत, त्यांना गायीच्या डोळ्यामध्ये असणारं प्रेम अगदी पक्ष राह अशी होती, अगदी करुणा करून असेली. पण श्रीधर स्वामी महाराजांच्या डोळ्यामध्ये तशीच करुणा दिसते जी गायीच्या डोळ्यामध्ये आहे, तशीच किंबहुना तिच्यापेक्षाही जरा जास्तच. हे अहिंसेच उदाहरण आहे असं गायींना मारणारे कृष्णमूर्तींच्या प्रवचनाच्या ठिकाणी असं म्हणतात की कुठून आला कोण जाणे, कारण कृष्णमूर्ती प्रवचन करत असताना फार मोठे एअर कंडिशन हॉल जिथं हजार हजार दीड हजार लोक बसतील अशी कपॅसिटी असणारे, पण म्हणजे इतक्या बंदिस्त जागेत एक नागदोरा आला आणि कृष्णमूर्तींचे असे हात होते ते नेमका त्याच्या शर्टाच्या पाठीवर येऊन बसला. कोणीतरी एकदम भावलं तो नागपुरा उठवण्यासाठी, नागपुरा उठवण्यासाठी. पहा त्याचे डोळे पहा, किती हिरवे आहेत पहा, त्याचा निशा पहा, हिरवट पाठ्या त्याचा निशा आणि त्याचे तलम पंख पहा, असा बसल्याय पहा, त्याचे ऐक्य पहा झाले. आणि त्यांनी त्याला तसाच बसू दिला. थोड्यानंतर आपला आपण उघडून गेला, तोपर्यंत तो नागतोडा उघडून जावा म्हणून त्यांनी काही केलंही नाही आणि पुढचं प्रवचनही त्यांनी थांबवून ठेवलेलं होतं. ते त्या नागतोड्याकडे मोठ्या कौतुकाने पाहत होते. स्वतःच्या प्रकृतीमध्ये जे विकार असतात, प्रत्येकाची एक प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीमध्ये विकार असतात, त्या विकारांचं दमन करून जसं संत त्यांना झालेल्या बोधाच्या अनुरोधाने प्रेम करतात, तसं आपल्या कर्ताला आपल्या विकारांचं दमन करून त्याचा प्रतिरोध करून प्रेम करावं लागतं. पण हे प्रेम करणं हीही अहिंसा आहे. कोणी आपल्याला बोलला, अपमान झाला, त्यात तर चार लोकांसमोर बोलला तर फारच मोठा अपमान झाला, तर या विकाराचं दमन करून त्याचा प्रतिरोध करून राहायला शिकणं ही अहिंसा आहे. अहिंसेची प्रॅक्टिकल उदाहरणं, प्रॅक्टिकली आपल्याला या अहिंसेचा कसा उपयोग करता येईल ते मी सांगतो. सगळं जगत जवळ आपल्या भोगाकरता आहे असं काही व्यक्तीला वाटतं. पूर्वी जर कथा ऐकली असतील वेगवेगळ्या भाषांच्या, तर जणू सगळं जगत त्याच्याकरता निर्माण झालंय. एखादी चांगली वस्तू दिसली की त्यांना हवी, त्याच्याऐवजी आपल्या ठिकाणी विकार निर्माण झाला हे ओळखून त्या विकाराचा प्रतिरोध करणं. ईशावास्य उपनिषद असं म्हणतात की ईशावास्यम इदं सर्वं यत् किंच जगत त्यां जगत तेन त्यक्तेन भुंची आहा. कशा तरी भोग न घेता त्या विषयाचा त्याग करायचा आणि आत्मस्वरूपाचा मात्र भोग घ्यायचा, याला त्यक्तेन भुंची आहा असं म्हणतात. आणि असं सर्व संपत्तीबद्दल करणं, सर्व संपत्ती किंवा जगत याच्यामध्ये प्रभू तत्व म्हणून राहिलेलं आहे, ईश्वर तत्व म्हणून राहिलेलं आहे, कथा कथामध्ये ईश्वर तत्व म्हणून राहिलेलं आहे. म्हणून जे पाहिजे ते तुला हवं अशी वृत्ती नसावी, त्याच्याऐवजी जे दिसेल ते आपल्या जागी शोभायमान आहे आणि मला नको अशी भूमिका प्रतिरोधानी तो विकार अवरून करावी. विकार आवरून केल्यामुळे काय होतं तर तो शांतीला प्राप्त होतो. त्याचं जर निरूपण त्याच्या संदर्भात तुम्ही हे ऐकलं पाहिजे, नाहीतर मला कालचं निरूपण सततच करत बसायला लागेल. पण याच्या अनुरोधाने आपले विकार आवरणं आपण शांतीला प्राप्त होणं. दुःख जरी आलं तरी देखील ते जे दुःख आहेत त्या दुःखांनी वाईट वाटेल म्हणजे वाईट वाटेल, पण ते जिरवता येणं, आपुल्य मानम अचल प्रतिष्ठम समुद्र मापा हा प्रविशंती यद्वत तद्वत कामा हा अयम प्रविशंती सर्वे स शांती मापनवती न काम काही. म्हणून कामाच्या उर्मी, क्रोधाच्या उर्मी, लोभाच्या उर्मी, अहंतेच्या उर्मी, अहंतेला धक्का लागल्यानंतर आलेल्या क्रोधाच्या उर्मी या जिरवायच्या कुठं तर स्वरूपाच्या ठिकाणी जिरवायच्या, त्या व्यक्त नाही करायच्या, त्या व्यक्तीशी भांडायला जायचं नाही, त्याचा प्रतिशोध घ्यायचा नाही.
ये सुप्रिया, एक तो ना भंग म्हणा, हरी हरी, आपल्या यूएसएच्या केंद्रातल्या कार्यक्रमांमध्ये काही मंडळी फार सुंदर अभंग म्हणतात. गद्य खूप जण असतात, पद्य त्याच्यामध्ये थोडं बहुत असावं. ते पद्य जे शोभायमान करतात अशा मंडळींमध्ये एक ती आता एक दोन दिवसांनी जाईल, त्यामुळं मी सुप्रियाला म्हटलं की तू बाकी मंगळवारी भेटीगाठीच्या कार्यक्रमांमध्ये तिच्याकडून मी गाऊन घेत असे, पण आज ती इथं एक दोन अभंग म्हणेल.
ओम श्री सद्गुरुनाथाय नमः. तुझिया प्रेमा उपमा नाही, तुझिया प्रेमा उपमा नाही, म्हणून शरण तुझी पाई, म्हणून शरण तुझी पाई, तुझिया प्रेमा उपमा नाही, म्हणून शरण तुझी पाई. बंध मोक्ष तुझा खेळ, बंध मोक्ष तुझा खेळ, निज प्रेमाचा हा कल्लोळ, निज प्रेमाचा कल्लोळ तुझिया प्रेमा उपमा नाही म्हणोनी शरण तुझी ये पाई तुझी आम्हासी धरीले तुझी आम्हासी धरीले पद कमली लोळविले पद कमली लोळविले तुझिया प्रेमा उपमा नाही म्हणोनी शरण तुझी ये पाई सर्व भावे आम्ही तुझे सर्व भावे आम्ही तुझे वरी प्रेमे ही म्हणसी माझे वरी प्रेमे ही म्हणसी माझे तुझिया प्रेमा उपमा नाही म्हणोनी शरण तुझी ये पाई तुझिया प्रेमा तुझी साक्षी तुझिया प्रेमा तुझी साक्षी दत्त पडीला चरणी रक्षी तुझिया प्रेमा उपमानाही म्हणोनी शरण तुझी ये पाई म्हणोनी शरण तुझी ये पाई म्हणोनी शरण तुझी ये पाई मज मनी वाटे गुरु रूप होनी सद्गुरु सी आळवावे सद्गुरु सी आळवावे मज मनी वाटे गुरु रूप होनी सद्गुरु सी आळवावे श्री गुरु सी आळवावे सद्गुरु बैसता सहजासनी सहजासन म्यावावे हो सहजासन म्यावावे सद्गुरु चालता चरण होवोनी सुखे त्याघेवुनी जावे सद्गुरु सी आळवावे सद्गुरु बोलता बोल होवुनी वचनामृती म्यान्हावे हो वचनामृती म्यान्हावे अमृतवृष्टी दृष्टीने करिता दृश्याची सृष्टी म्याभावे सद्गुरुंसी आळवावे आरती करिता निरांजनाची ज्योतची होऊनी जावे हो ज्योतची होऊनी जावे बैसता स्वामी सोहम ध्यानी ध्येयत्व तेची म्याभावे सद्गुरुंसी आळवावे मज मनी वाटे गुरु रूप होऊनी सद्गुरुंसी आळवावे श्री गुरुंसी आळवावे सद्गुरु जीवन कमल होऊनी तेची त्या समर्पावे हो तेची त्या समर्पावे कमलाच्या हृदयींचा मकरंद होऊनी तद्रूप होऊनी जावे हो तद्रूप होऊनी जावे मज मनी वाटे गुरु रूप होऊनी सद्गुरुंसी आळवावे श्री गुरुंसी आळवावे श्री गुरुंसी आळवावे
वा 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 अजून एक म्हण हरि हरि
गुरु सी भजावे रजकण होऊनी जावे गुरु सी भजावे रजकण होऊनी जावे रूप साजी रे नितांत सुंदर रूप साजी रे नितांत सुंदर प्रेमळ शब्दे भाषण मधुतर आशीर्वचने दृष्टी सुधाकर वर्षावात नहावे रजकण होऊनी जावे निज हृदयींच्या प्रेम मंदिरी निज हृदयीच्या प्रेम मंदिरी स्मृतीरवगुंजन होत अंतरी पवित्रतेची पावन मंजिरी बनुनी समर्पित भावे रजकण होऊनी जावे गुरुसी भजावे रजकण होऊनी जावे स्थिती गती मती तुझ्या कृपेने स्थिती गती मती तुझ्या कृपेने गंधित होऊनी समरसतेने व्यापुनी जीवन तुझ्या चिंतने अविरत मार्ग क्रमावे रजकणा होऊनी जावे परमदयेची अमित साठवण परमदयेची अमित साठवण घडो सर्वथा अणुरेणूतून घेतावे चुनी तेजाचे कण जीवन उजळून जावे रजकण होऊनी जावे गुरुसी भजावे रजकण होऊनी जावे तुझा निरंतर सेवक व्हावे तुझा निरंतर सेवक व्हावे चरणी तुझिया रमुनी असावे मकरंदासे गुरु माधवे प्रेमे जवळी धरावे रजकण होऊनी जावे गुरुसी भजावे रजकण होऊनी जावे रजकण होऊनी जावे
हरि 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 छान मस्त मागे एकदा आपण प्रवचनात असे म्हटल्यासारखे वाटते की साधकाने झोपताना नामस्मरण केले आणि नामस्मरणातच झोप लागली आणि सकाळी उठल्यावर प्रथम तेच नाम मुखात आले तर रात्रभर नामस्मरण केल्याचा फायदा होतो किंवा लाभ होतो किंवा रात्रभर नामस्मरण केल्यासारखेच होते कदाचित ऐकण्यात काही चूक झाली असेल म्हणून प्रश्न विचारला असे आहे का असं विचारलेलं आहे जर रात्री झोपत असताना नामस्मरण केलं आणि नामस्मरण करताना झोप लागली किंवा नाम घेतलं आणि झोपेच्या स्वाधीन गेला दुसरे अवांतर विचार उठू न देता नामस्मरण करायचं त्याचं थांबलं आणि झोपेच्या अधीन झाला झोपेच्या अधीन होताना नामस्मरण थांबलं तर आणि झोपताना जो विचार असतो तो विचार उठताना प्रथम येतो कोणाच्याही मनात तसंच होतं. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर देखील पहिला विचार नामाचा येईल किंवा ज्याचं नाम घेत होता त्याच्यासंबंधी येईल किंवा नामस्मरणच मनात येईल. मुखामध्ये देखील येणं शक्य आहे. तर त्याची जी झोप आहे ती नामकारणी झाली. त्याची झोप देखील साधना झाली हे खरं आहे. आपल्या जागृती स्वप्न आणि सुषुप्ती याच्यामध्ये सुषुप्ती ही फार महत्वाची स्थिती आहे. आपल्या जागृतीमध्ये सर्वात पृष्ठभागावर अनेक विचार उठत असतात, मावळत असतात, निमत असतात. ते तितके आत जात नाहीत. जागृतीमध्ये खूप विचार येतात जातात. जागृतीमध्ये असंख्य प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे त्याच्या संबंधित देखील असंख्य विचार मनामध्ये येतात जातात. आपण वाचतो, पाहतो, बोलतो, ऐकतो, चालतो, घराच्या बाहेर पडतो, विचाराला तोटा नाही. त्यामुळं जागृतीमध्ये जे विचार उठतात ते जणू एखाद्या अगाध सरोवरामध्ये वाऱ्याच्या झुळकीसरशी ज्या लहरी निर्माण व्हाव्यात तसं त्याचं स्वरूप असतं. त्या येतात आणि निमतात, नाहीशा होतात, त्याचा लय होतो. जागृतीमध्ये काही विचार असे असतात की ज्याचा आपल्या अंतराशी संबंध असतो, अंतःकरणाशी संबंध असतो, असे थोडे विचार असतात. कदाचित एखादी रुखरुख असेल, कदाचित एखादी चिंता असेल, कदाचित आपलं ध्येय असेल जे उत्तुंग असेल, ते मात्र जागृतीमध्ये नुसत्या पाण्याच्या पृष्ठभागावर झालेल्या वाऱ्याच्या हालचालींनी उठणाऱ्या लहरींसारखं त्याचं स्वरूप नसतं. ते विचार जरा खोल जातात. जे आपल्याशी संबंधित असतात, आपल्या आतून उठतात, आपल्याकरता उठतात, आपल्या सुरक्षिततेकरता उठतात किंवा आपल्यांच्या सुरक्षिततेकरता उठतात, ते विचार वरवर न उठता त्याच्यामध्ये अजून कशाचा तरी सहभाग असतो. ते केवळ मन नसतं, तिथं चित्तही असतं. त्या ठिकाणी अंतःकरण देखील असतं, त्या ठिकाणी तर्क देखील असतो आणि ते सगळे एकत्रित काम करतात. महत्वाचे जे विचार असतात असे, ज्याला जीवन आणि मरण असं म्हणू, असा संबंध असलेले जे विचार असतात ते केवळ मन नसतं. त्याच्यामध्ये मनही असतं, तर्कही असतो, बुद्धीही असते, चित्तही असतं, अंतःकरण देखील असतं. त्याच्यामध्ये समग्रतेने तुम्ही असता आणि ते विचार जरा खोल जातात. म्हणून दिवसभरात उठणारे जे विचार आहेत त्या विचारातले जे ध्येयासारखे विचार आहेत ते जरा खोल जातात. कारण त्याच्यात तुमच्या सर्वांचा समग्र पर्सनॅलिटीचा म्हणजे आंतरव्यक्तिमत्वाचा समावेश असतो. म्हणून साधनेसारखी जी कर्म आहेत जागृत अवस्थेत आपण करतो ती कर्म अति सावधानतेनी आणि तरलतेनी करावीत. जशी आपण प्रार्थना करतो तर उपचार म्हणून करू नये, आरती म्हणतो उपचार म्हणून म्हणू नये, स्तोत्र म्हणतो उपचार म्हणून म्हणू नये. त्याच्या अर्थाकडे पाहावं आणि त्याचा थेट आपल्या अंतर्यामाशी संबंध जोडून ही सगळी कर्म करावी. ध्यान करतो उपचार म्हणून करू नये, चिंतन करतो आपण आत्मस्वरूप आहोत असं चिंतन करतो, आपण देह मन बुद्धी नाही असं चिंतन करतो, तो ते चिंतन उपचार म्हणून नसावं. ते जेव्हा त्याच्यामध्ये समग्र माझा समावेश असतो ते बरंच खाली जातं. आपला बोध सांभाळण्यासाठी जागृत अवस्थेमध्ये आपण रेल्वे पकडायला चाललेले आहोत, आपण बस धरण्यासाठी म्हणून चाललेले आहोत, आपण उभे आहोत रस्त्यावर आणि रिक्षा थांबवतो आहोत, आपण प्रवास करतो आहोत, आपण ऑफिसमध्ये काम करतो आहोत, तुम्ही घरामध्ये स्वयंपाक करता आहात, त्याच वेळेला वाढता आहात, त्याच वेळेला कोणाच्या प्रश्नांना उत्तरं देखील देत आहात, अशा वेळांपेक्षा तुम्ही देवासमोर बसलेले आहात. निरांजन लावलेलं आहे, समई लावलेली आहे, उदबत्ती लावलेली आहे, शांत बसलेले आहात, जागृत अवस्थाच आहे. पण या अवस्थेमध्ये जे केलं ते जरा आत जाण्याची शक्यता असते, खोल जाण्याची शक्यता असते. याच्यातलं सगळ्यात खोल जाण्याची शक्यता ध्यानाच्या वेळेला असते आणि चिंतनाच्या वेळेला असते. त्या केवळ तरंगाच्या पार्श्वभूमीवर उठणारे, सरोवराच्या पार्श्वभूमीवर उठणारे तरंग नसतात, तर ते बरेच आत जाण्याची शक्यता असते. उपासनेच्या वेळेला आपण जे करू ते, म्हणून उपासनेच्या वेळेला अवांतर विचार न करता आपण आत्मस्वरूप आहोत हा मूळ विचार पक्का धरावा आणि मन शांत, तर्कशून्यता, चित्तामध्ये सतत चिंतन आणि चिंतनानंतर अचित्त दशा, अंतःकरण देखील भाव प्रेमाने उद्दीपित झालेलं असेल तर जास्त चांगलं, किंवा अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होणं, एवढ्या गोष्टी असाव्यात साधना करताना. ही मी जागृतीतली गोष्ट सांगतोय की त्या खोल जाण्याची शक्यता असते. रोज त्या आपणहून आपण खोल आपल्या अंतर्मनामध्ये आणि अंतर्मनाच्याही आत असणाऱ्या तुमच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. आणि हाच प्रयोग जो ध्यानाच्या वेळेला केला जातो, कारण ध्यान ही जागृत निद्रा आहे, बाहेर निद्रेसारखा दिसतो आणि आत अत्यंत जागा आहे, झोपेच्या वेळेस देखील करावा. झोपेच्या वेळेला सद्ग्रंथांचं वाचन चिंतन करत झोप लागावी, नामस्मरण करता करता झोप लागावी, किंवा नामस्मरण संपवलेलं आहे आणि शांत चित्तांनी झोपावं. झोपेच्या वेळेला उदात्त विचार करावा आणि झोपावं. झोपेच्या वेळेला अहम ब्रह्म असा विचार करावा आणि असा विचार करता करता झोप लागावी. झोपेच्या वेळेला आपण विकारवान नाही, विकार देहाचे आहेत, मी देहापेक्षा वेगळा आहे असं चिंतन करावं, चिंतन करता करता झोप लागावी. जागृतीमध्ये जे खोल जातं अंतर्मनामध्ये ते उपासनेच्या वेळेला जातं, पण इतर वेळेला तुम्ही जे चिंतन स्वैर करत असता ते तितकं आत जात नाही, पण झोपेच्या वेळेला हमखास जातं, कारण त्यानंतर तुम्ही सुषुप्तीमध्ये जाता. झोपेमध्ये म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये ते जेव्हा आत जातं, आपल्या झोपेच्या वेळेला देखील ज्या विचारांनी झोप, ज्या विचाराच्या बरोबर झोप लागली, तो विचार झोपेत देखील उठतो, पण आपल्याला त्याची कल्पना नसते. शास्त्रज्ञ असं म्हणतात की झोपेत उठणारे जे विचार आहेत त्या विचारांमध्ये जवळपास 70% विचार हे तुम्ही जे करत करत झोपलात त्याच्या संबंधी उठतात. आणि मग नंतर जेव्हा तुमचं नियंत्रण सुटतं तेव्हा तुमची जी खरी पर्सनॅलिटी आहे सत्व रजतम त्या तऱ्हेने विचार उठतातच. पण जे असे जाणून बुजून उद्मेखून जे विचार तुम्ही केलेले असतात तर ते 70% उठण्याचे चान्सेस आहेत. आणि त्याच्याही नंतर जेव्हा अजून खोल झोपेमध्ये तुम्ही जाता, जी माणसाला 2 ते 2.5 तासच मिळते खरी सुषुप्ती, प्रगाढ निद्रा, त्या सुषुप्तीमध्ये जवळपास विचार उठत नाहीत, पण त्या सुषुप्तीमध्ये मेंदूला विलक्षण विश्रांती मिळते. तुम्ही खरे ताजे तवाने होतात त्या झोपेने, आणि त्या झोपेमध्ये देखील अजिबात विचाररहितता नसते असं शास्त्रज्ञ म्हणतात. काही थोडे बहुत विचार उठत असतात आणि ते विचार तुम्हाला कोणताच विचार जरी समजला नाही तरी तुम्ही जो विचार करत झोपलेला असता त्या विचाराच्या विकसनाचं काम तिथं होतं. ते कळत न कळत होतं, ते मेंदूच्या कार्यक्षमतेमुळं होतं. मेंदूलाही जी काही झीज झालेली असते दिनक्रमानी, विचारांनी तर्कांनी शीण आलेला असतो, अडचणी आलेल्या असतात, म्हणून ती तिथं भरून निघते आणि त्यावेळेला विचारांचा देखील विकास होतो किंवा एखादा विचार पक्का होतो. आणि तुम्ही उठताना देखील तुमच्या प्रकृतीप्रमाणे सत्व रज हे विचार उठत राहतात, पण त्यामध्ये देखील झोपत असताना जे मुद्दामून केलेले विचार असतात तसं सुषुप्तीमध्ये म्हणजे प्रगाढ निद्रेमध्ये जे विचार मधून अधून तुरळक येतात पण मेंदूमध्ये विचारांचा विकास होतो असं म्हणतात, त्यासंबंधीचे विचार उठायला सुरुवात होते झोप जेव्हा संपते तेव्हा. आणि झोपेतून तुम्ही जागे होता तेव्हा आश्चर्यासारखा झोपताना केलेला विचार प्रथम येतो. नामस्मरण असेल तर नामस्मरण देखील येतं. तुम्हाला परमार्थ देखील चांगला करण्याची 2 ठिकाणं आहेत, एक म्हणजे ध्यान आणि दुसरी म्हणजे निद्रा. हे ऐकून आश्चर्य वाटेल. याचं कारण आता मी सांगितलं त्यामध्ये आहे. निद्रेमध्ये विचारांची दृढता होते आणि विकास देखील होतो. निद्रेच्या आधी जर संकल्प करून रोज झोपत असेल आपल्याला कसं व्हायचं आहे गुणांच्या अंगाने, तर तुमच्या निद्रेमध्ये तुम्ही हरवून जात असताना आपल्याला ज्या गुणांचं तुम्ही चिंतन करता, गुणांचं विकसन व्हावं म्हणून, तर त्या गुणांच्या विकसनाचं चिंतन तिथं दृढ होतं. आणि काही काळाने तुमच्या ठिकाणी ते गुण यायला सुरुवात होते. तुम्हाला आत्मविश्वास नसेल आणि आपण आत्मविश्वासाने युक्त व्हावं आहोत असा विचार धरून झोपलात तर हळूहळू तुमची प्रकृती आत्मविश्वासयुक्त होते. तुमच्या ठिकाणी प्रेम नसेल, कोणाकोणाला वाटतं माझ्या ठिकाणी प्रेम कमी आहे, कोणाकोणाला वाटतं माझ्या ठिकाणी श्रद्धा कमी आहे, वाटतं त्याला काही इलाज नाही, त्याचा तो आतून कौल असतो की माझ्या ठिकाणी हे कमी आहे. कोणाकोणाला वाटतं आपल्या ठिकाणी भक्ती कमी आहे, भाव कमी आहे, तर त्या व्यक्तींनी आपण खूप भाविक आहोत असा विचार करत झोपावं. त्याचा भाविकतेचा पिंड हळूहळू पोचला जाईल, कारण आपण अभाविक आहोत याचं चिंतन करत करतच त्याला झोपण्याची सवय आहे. त्यांनी पक्क ठरवलेलं आहे की मी अभाविक आहे, माझ्या ठिकाणी श्रद्धा नाही, माझ्या ठिकाणी विश्वास नाही, माझ्या ठिकाणी प्रेम नाही. आणि त्याचा अभ्यास सुषुप्तीमध्ये जास्त होतो आणि म्हणून तो व्यवहारात देखील बळावतो. म्हणून झोपेचा एक प्रयोगच आहे आणि नाजूकच आहे. म्हणून झोप घेत असताना झुंजार माला वाचत स्वामीजी म्हणत असत की म्हणून झोपू नये, झोपताना डिटेक्टिव्ह कादंबऱ्या वाचत झोपणं, हॉरर फिल्म पाहून झोपणं, कामुक असे सिनेमा पाहत झोपणं, तशा प्रकारचं वाङ्मय वाचत झोपणं, यांनी काय होईल याचा विचार करा. त्याच गोष्टी दृढतर दृढतम होतील. म्हणून झोपताना नामस्मरण करत जर झोपला तर उठताना नामस्मरण मुखामध्ये येईल, तर हा तसा चमत्कार नाहीये, तर हे यायलाच पाहिजे. जर तसा झोपत असेल तर तसाच उठतो. आपल्याला साधं लहान मुलांचं माहिती आहे, जी 6 वर्षांची आपली मुलं पहिलीत आहेत जेमतेम, त्यांची सहल जाणार आहे आणि आदल्या दिवशी ती झोपताना म्हणतात की मला लवकर उठव, आईला म्हणतात सहल जायचंय, सहलीला जायचंय, बाईंनी सांगितलं वेळेवर यायला. आणि एरवी लवकर न उठणारं मूल हे सहलीच्या विचारांनी उठतं, याच्यात काहीच आश्चर्य नाहीये. तसं घडायलाच पाहिजे. आणि ते तुमच्या आमच्या बाबत देखील घडतं, तसंच घडतं. म्हणून आपलं व्यक्तिमत्व देखील आपल्याला टू सम एक्सटेंड, आणि सम म्हणजे ते बरंच, परमार्थी देखील बनवणं शक्य आहे, नसेल तर यशस्वी देखील बनवणं शक्य आहे. याचा मी फक्त परमार्थाच्या दृष्टिकोनातून विचार सांगतोय, पण तुम्हाला जर तुम्ही पुस्तकं चाळलीत की यश कसं मिळवायचं 100 मार्ग, तर त्याच्यातला एक मार्ग तर नक्की असा असेलच, कारण हे सगळं तुमच्या अंतर्मनाशी निगडित आहे आणि तुमचं अंतर्मन बाहेरच्या मनापेक्षा फार स्ट्रॉंग, जबरदस्त आहे. आणि अंतर्मनाच्याही मागं जे तुम्ही आहात तिथं जर एखादी गोष्ट रुजली तर बोलायची सोय नाही. तुम्ही सगळे बदललातच समजा. म्हणून झोपताना जर नामस्मरण केलं आणि नामस्मरण करता करता झोप लागली, किंवा नामस्मरण थांबवलं आणि मग झोप लागली, किंवा झोप लागली म्हणून नामस्मरण थांबलं, सगळं थोड्याफार फरकांनी एकच आहे. किंवा एखादं उत्तम चिंतन करता करता झोप लागली, ध्येयवाक्य त्याचं परिशीलन करता करता झोप लागली, तर ते तो विचार बलिष्ठ होतो. आणि त्यांनी तुम्ही सुधारित व्यक्तिमत्वानी दुसऱ्या दिवशी उठता. ती सुधारणा एका दिवसात समजत नाही, पण कालांतराने ती समजते. ध्यानाने आत्मदर्शन देखील याच न्यायाने होतं, बरं का. साधू वस्तू होऊनी ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, याच म्हणजे झोपेच्या नाही तर एखादी गोष्ट तुमच्या समग्रतेने तुमच्या आत जाण्यासाठी ध्यानाचा जाणून बुजून केलेला प्रयोग दोन दोन तीन तीन तासाचा, तर त्या प्रयोगाने देखील तुमच्या आत तुमच्यापर्यंत जाऊन पोचतं की अहम आत्मा हे कधीची विसरू नये असं तुमच्या आत जाऊन पोचतं. आणि तुमच्या आत जाऊन एकदा पोचलं की तुम्ही कधीच विसरत नाही. पण तितकी झोप ही महत्वाची समजावी. झोप ही आवश्यक देखील आहे. ध्यान ध्यानाच्या जागी आवश्यक आहे, झोप झोपेच्या जागी आवश्यक आहे, दोघांची आवश्यकता आहे. त्यामुळं झोपेच्या बाबत देखील सावध असावं. झोपेच्या वेळेला चिंता, उद्विग्नता, अप्रिय विषय याची चर्चा, भांडणं, मतभेद करत झोपले, पत्नी सांगते तुम्हाला की बरेच दिवस विचार करत होते सांगू नये सांगू नये सांगू नये, पण आज सांगते आहे असं म्हणून काहीतरी एक चिंता निर्माण करणारा विषय सांगते. तिला म्हणायचं की तू दिवसा सांग मला, झोपता झोपता नको बाबा सांगू. झोपताना मग ती म्हण, पण तुम्ही म्हणता की झोपताना कटकट नका करू, मग त्या शब्दावरून परत काहीतरी होतं आणि अस्वस्थतेमध्ये काळ जातो, झोप येते. तसं नाही व्हायला पाहिजे. स्वामीजी आणि सरलाताई, स्वामीजी भीमरूपी म्हणत असत, सरलाताई त्यांच्या पायाशी बसून, झोपायच्या आधी रामरक्षा भीमरूपी, मग पुढे पुढे रामरक्षा म्हणून त्याचा अंगारा स्वामीजींना लावायची प्रथा, जेव्हा त्यांना स्वतःला म्हणता येईना एवढा दम टिकेना, दुसऱ्यांनी म्हणून ऐकलं तरी बरं वाटायला लागलं असं, त्याच्यामागं काय कारण आहे? त्याच्यामागं हेच कारण आहे. ते सुरुवात करायचे भीमरूपी, त्या म्हणायच्या महारुद्रा वज्र हनुमान मारुती, स्वामीजी म्हणायचे वनारी अंजनी सुता, सरलाताई म्हणायच्या अशा प्रकारे ते भीमरूपी म्हणत असत. मी तुम्हाला एक सहज म्हणून सांगितलं, उगीच बायका कटकट करतात असं बोलून गेल्यामुळे मला एवढं बोलायला लागलं. तर तसं न करता देखील सामंजस्याने, आत्ताचा चांगला शब्द, आणि परमार्थ प्रवण राहून देखील आपल्याला प्रपंच अशा रीतीने करता येणं शक्य आहे, म्हणजे झोपता येणं शक्य आहे. हरिओम तत्सत. एक मिनिटभर शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी स्वामी जी नारायण प्रभु हरी हरी हरी. बुला पुंडलीक वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.